ವಂದೇ ಗುರುನಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಚಾಂಗ ವಿಚಾರ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಿ ಪುಂಡಲೀಕ ವರದೇ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸರಸ್ವಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ.
ಶುಭಾಶುಭ ಫಲೈಹಿ ಏವಂ ಮೋಕ್ಷಸೆ ಕರ್ಮ ಬಂಧನೈಹಿ ಸನ್ಯಾಸ ಯೋಗ ಯುಕ್ತಾತ್ಮ ವಿಮುಕ್ತೋ ಮಾಂ ಉಪೈಷ್ಯಸಿ. ಅಶಾ ಪ್ರಕಾರೆ ಪ್ರಾಪ್ತ ಝಾಲೆಲ್ಯಾ ಶುಭಾಶುಭ ಕರ್ಮಫಲಾಪಾಸೂನ್ तसच कर्म बंधनापासून तू मुक्त केला जाशील. संन्यास योग युक्तात्मा, संन्यास युक्त असा होऊन आणि योग युक्त असा होऊन, संन्यास आणि योग या दोन्हीही युक्त होऊन विमुक्त मुक्त होऊन जाशील. माम उपैष्यसी. समजलं का? मागचं जे प्रवचन आहे त्याला धरून आता मी बोलतोय. मागचं प्रवचन झालेलं होतं जवळपास 3 आठवड्यांपूर्वी. कधी आपला 5वा रविवार झाला, त्यामुळं रविवारचं प्रवचन झालं नाही. त्याच्यानंतर दिवाळीचा रविवार होता, त्यामुळे प्रवचन झालं नाही. त्याच्यानंतर मी नागपूरला गेलो, त्यामुळे प्रवचन झालं नाही. म्हणजे 1 महिन्याने तुम्ही हा श्लोक परत ऐकत आहात. म्हणून विचारलं की समजलं का, काय वाटलं ते, आपला काय विषय चाललेला आहे आणि कसली शुभाशुभ फलं प्राप्त होती. तरी देखील कर्मबंधनात न सापडता तू मोक्षसे मुक्त होशील, मुक्त केला जाशील. कशापासून मुक्त केला जाशील? कसला संन्यास, कसला योग, कसला संन्यास योग युक्त आत्मा कशापासून मुक्त होशील, मला येऊन प्राप्त होशील, म्हणजे काय होशील? तर मी तुम्हाला आठवण देतो. ही जी मूळ प्रवचनं चालू आहेत ती फार पूर्वीपासून माझी कल्पना जवळपास 4 वर्ष झाली असतील की श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम हे विषय ज्ञानेश्वरीमध्ये कुठे कुठे आलेले आहेत ते आपण पाहत आहोत. मुळात जर आपण काही करत असू तर ते आपण करतो आहोत. त्याच्यात श्रवण सगळ्या ज्ञानेश्वरीचा आडवा छेद घेऊन झाला आणि श्रवणाविषयी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हे पाहून झालेलं आहे. कीर्तन विष्णू हे स्मरण हे देखील तसेच पाहून झालेलं आहे. पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य हे भक्ती प्रकार आपण एकदम घेतले आणि याच्या अंतर्गत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात तर ते आपण गेले कित्येक महिने पाहतो आहोत. केवळ पादसेवन एवढा एक विषय न घेता, पादसेवन अर्थात त्याच्यामध्ये पूजाही येते, अर्चन येतं, पादसेवन त्याच्यामध्ये वंदनही येतं, पादसेवन त्याच्यामध्ये दासही येतं, एक प्रकारे पादस्वरणाचाच खुलासा आहे. अर्चनम वंदनम दास्यम असं असल्यामुळे हे चार विषय एकदम घेतले. त्यांनी काय एकदम घेतले हे तुम्हाला परत एकदा सांगतो, कारण ते एकमेकात इतके मिसळलेले आहेत की पादसेवनामध्ये सहजच नमस्कार येतो, सहजच पूजा येते, सहजच दास्यभाव येतो. दास्यभावामध्ये पादसेवन येतं, पूजा येते, वंदन येतं, वंदनामध्ये पादसेवन येतं, पूजा येते, दास्यभाव येतो. एकमेकांपासून वेगळे फार काढता येत नाहीत. भक्ती प्रकार वेगळे म्हणून सांगितले असले तरी आणि विशेष करून ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केलेलं आहे किंवा भगवद्गीता ज्या पद्धतीने विस्तार पावली त्याच्यामध्ये हे वेगवेगळे भक्ती प्रकार म्हणून कुठे सांगितलेलेच नाहीत. असं असल्यामुळं एकामध्ये दुसरा येऊन जात असल्यामुळे स्वाभाविक आपण एकदम घेतो आहोत. त्याच्यात पत्रम पुष्पम फलम तोयम योने भक्त्या प्रयच्छती. पत्र पुष्प फल तोय जो भक्तीने मला अर्पण करतो असे शब्द आले आणि भक्तीपूर्वक जो मला अर्पण करतो त्याची ती भक्तीची भेट मी स्वीकारतो असं भगवंत म्हणाले. याचाही मूळ विषय खरं एक चार श्लोक आधीपासून सुरू झाला. जे अनन्य चित्त होऊन माझी उपासना करतात त्या नेहमीच युक्त असणाऱ्या माझ्याशी जोडल्या गेलेल्या अशांचा योग आणि क्षेम दोन्ही मी चालवतो असं भगवंत म्हणाले. पहिली उपासक हा शब्द तिथं आला. माझी उपासना करतात अनन्य चित्त होऊन आणि ते श्लोक आपण थोडेसे पाहिले देखील. त्याच्यामध्ये परमात्म्याची अनन्य चित्त होऊन उपासना करणं आणि अन्य देवतांची देखील अनन्य चित्त होऊन उपासना करणं असे दोन्ही भेद असलेल्या उपासना भगवंतांनी वर्णन केल्या आणि अन्य देवतांची उपासना श्रद्धायुक्त करणारे जे आहेत तर ते अन्य देवतांची उपासना करत असताना त्यांच्याही अंतर्यामी त्यांचाही मालक त्यांचाही प्रभू तत्वत मी असल्यामुळं म्हणजे परमात्मा असल्यामुळं ते खरं म्हणजे माझीच उपासना करतात पण त्यांना ते माहीत नसतं. ते अविधीपूर्वक असं भजन होतं कारण थेट माझी उपासना करण्याकरता ते केलेलं नसतं. याचं कारण तुम्ही कुठलाही यज्ञ करा तुम्ही कोणतीही उपासना करा इथं एक सर्वात वरिष्ठ असा मीच असल्यामुळं सर्व उपासना अथवा सर्व यज्ञ अथवा सर्व तप यांचा भोगता तत्वत मी म्हणजे परमात्मा आहे. परमात्म्यालाच त्या उपासना प्राप्त होतात पण उपासना करणाऱ्याच्या बुद्धीप्रमाणे तो त्या त्या देवतेची उपासना करत असतो. वस्तुत त्या सर्व उपासना या मलाच प्राप्त होतात. तुम्ही कुलदेवतेची उपासना केली तरी कुलदेवता असा कोणताही स्वतंत्र प्रकार नाही. तत्वत मीच असल्यामुळे त्या मलाच प्राप्त होतात अथवा अन्य कोणीही देव, कारण कुलदेवतांबद्दल देखील आपण फार अभिमानी असतो. जवळपास अनेकांचे कुलदेव जे असतात ते कोणीतरी कुठल्या तरी गावचा शंकर असतो पण त्या गावचा आणि त्या विशिष्ट ठिकाणी असलेला देव याचा अभिमान असतो. वस्तुत तो एका परमात्म्यालाच ती उपासना प्राप्त होते आणि कोणतीही जरी देवी असली तरी ती देवी वेगवेगळ्या गावात स्थित आहे एवढंच. एकाच देवीची अनेक रूप दुर्गा आंबा अशी असल्यामुळं फक्त तशा प्रकारचा बोध तशा प्रकारचं ज्ञान नसतं. असं असल्यामुळं कुलदेव अथवा कुलदेवता किंवा काही क्षुद्र देवता मला फारशी त्याच्याबद्दल माहिती नाही, पण म्हसोबा मुंजा वगैरे अशा प्रकारच्या ज्या देवता असतात गावानी मानलेल्या, एखादं ठिकाण चांगलं आहे तिथला दगड आहे त्याला लावला शेंदूर आणि झाला देव अशा प्रकारचे, पण श्रद्धेनी खूप काळापासून तो देव म्हणून मान्य असलेले असे जे देव अथवा देवता आहेत त्यांच्या उपासना देखील खरं म्हणजे माझ्याच मलाच येऊन प्राप्त होतात. कारण कोणत्याही उपासनेचा भोक्ता हा तत्वतः मी आहे, सर्व यज्ञांचा भोक्ता हा तत्वतः मी आहे. इंद्र चंद्र सूर्य नाहीत, अरुण वरुण नाहीत, कारण त्यांनाही निर्माण करणारा मीच आहे. अहम मी सर्व यज्ञानाम भोक्ता च प्रभुरेवच, काहीही करा त्याचा भोक्ता त्या यज्ञांचा मीच आहे. त्या यज्ञ अथवा तप अथवा उपासना याचा भोग घेणारा परमात्मा आहे. आपण जी ध्यानधारणा करतो, आपण जे नामस्मरण करतो, शुद्ध परमार्थ करत असताना देखील त्या शुद्ध परमार्थाचा देखील भोक्ता तत्वतः प्रभू आहे अथवा परमात्मा आहे. जेव्हा तुम्हाला ध्यानाचं सुख प्राप्त होतं तेव्हा तुम्ही देहाला विसरता आणि जे शुद्ध चैतन्य अथवा जाणीव असते तर त्या जाणीवेला स्वतःचा आनंद प्राप्त होतो. तो आनंद स्वरूपच असल्यामुळं आनंद स्थितीला स्वरूपाला तो प्राप्त होतो. तिथं परमात्माच असल्यामुळं त्याचा भोग देखील, तुम्ही केलेल्या ध्यानाचा भोग देखील तुम्हाला मिळत नसून परमात्म्यालाच मिळतो. तुम्ही घेतलेल्या नामाचा देखील भोग हा परमात्माच, राम हमारा जप करत आहे हम बैठे आराम, रामच आपला आपला जप करतो, आपल्या ठिकाणी आनंदरूप आहोत असं लक्षात घेतो. फक्त तो जसं घटाच्या आत जसं आकाश असावं तसं तुमच्या पिंडाच्या आत सापेक्षतेने असणारा परमात्मा आहे, त्या परमात्म्याला तो आनंद प्राप्त होतो. पण परमात्म्याचाच आनंद परमात्मा मिळवत असतो. शुद्ध अथवा अशुद्ध अनेक देवदेवता खऱ्या मानल्या तरी त्यांची पूजा देखील तत्वत त्यालाच पोचते. हे परमात्म्याच्या बाजूने जरी खरं असलं तरी देखील पूजा करणारा जो आहे त्या पूजा करणाऱ्याच्या बाजूने मात्र तो ज्याच्या ज्याची पूजा करतो आहे त्याच्या भावनेमध्ये अडकतो. तो जर अलीकडच्या देवतांची पूजा करत असेल तर तो सतत त्याच देवतांच्या भावामध्ये राहतो. तो जर पितरांना देव मानत असेल तर पितरांच्याच भावामध्ये राहतो. यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता हा भूतान यांती भूतेज्या यांती मद्या जिनोपिमा. मग जर सगळ्या उपासना सगळे यज्ञ सगळी व्रत जर त्यालाच तत्वत मिळत असतील तर त्याचीच भावना करून उपासना का करू नये? याचं कारण जो देवांची उपासना करतो तो देवाच्या भावालाच प्राप्त होतो, देवाच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याचा भाव त्याला प्राप्त होत नाही. आणि जो भूताक्षेत्रांची उपासना करतो तर तो त्यांच्या भावाला प्राप्त होतो, परमात्म्याच्या भावाला प्राप्त होऊ शकत नाही. पितरांची उपासना करतो तो पितरांच्या भावनेला प्राप्त होतो. मात्र जे माझी उपासना करतात तर ते मात्र मला प्राप्त होतात. त्यांची उपासना मला, सर्वांची उपासना तत्वतः मला प्राप्त होते, पण उपासकाच्या अंगाने मात्र अलीकडचा उपासक हा अलीकडच्या भावामध्ये अडकून बसतो असं भगवंतांनी सांगितलं. मनी वाचा करणी जयांची भजने देवांची वाहणी ते शरीर जातीय क्षणी देवची झाले, ते देवलोकाला काल्पनिक देवलोकाला प्राप्त होतात. काल्पनिक अशा करता तो सत्यही असेल, पण उपासना करत असताना देह पडायच्या आधी त्यांचा जो भाव होतो त्या भावातून देह पडल्यानंतर देखील ते सुटतच नाहीत. अथवा पितरांची व्रते, वाहती जयांची चित्ते, जीवते सरलिया तयाते पितृत्ववरी. कितीतरी लोक खरंच खूप भक्तिभावाने पितरांची उपासना करत असतात, आपल्याला कल्पनाही येणार नाही इतक्या भक्तिभावाने. त्यांच्या जुन्या घरांमध्ये पितरांच्या स्मृती असतात, कुठेतरी एक वृंदावन बांधून ठेवलेलं असतं, पादुका त्याच्यावर ठेवलेल्या असतात, फोटो ठेवलेले असतात, एखादं झाड असतं औदुंबरासारखं वगैरे, आणि श्रद्धा असते की इथं पितर आहेत अशी श्रद्धा असते. आणि नैवेद्यही नेहमी पितरांना दाखवतात, पितरांच्याच मुळे आपलं चांगलं चाललेलं आहे असं त्यांना वाटत असतं. जो कोणी पूर्वी कुळात होऊन गेलेला आहे आणि अतृप्त आहे त्याचं समाधान करण्याचा अजून प्रयत्न करत असतात, तो गेल्यावर देखील, तो गेलेल्या कितीतरी पिढ्या आधी कोणीतरी. आणि असे तज्ञही तुम्हाला भेटतात, ते सांगतात की असं काहीतरी एखादा अपमृत्यू झालाय आणि तो अस्वस्थ आहे असं सांगतात. आणि मग तुम्ही त्याला स्वस्थ करण्यासाठी म्हणून जीवाचा आटापिटा करता, आणि असं करत असताना तुम्हाला सतत देवाच्या अथवा परमात्म्याच्या ऐवजी तो पितरच आपलं शुभ अथवा अशुभ करणारा आहे अशी भावना निर्माण होते. मृत्यूच्या आधी तशी भावना असल्यामुळे मृत्यूनंतर देखील तीच भावना राहते. जे मृत्यूच्या आधी तेच मृत्यूनंतर, जे मरणा ऐलीचकडे मज मिळवून गेले पुढे मरणी आणिकीकडे जातील केवी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि जे मरणाच्याही आधीच आपण परमात्मा अशा भावामध्ये अगदी पक्के प्राप्त झाले ते मरणानंतर कुठे जाणार? मग तेच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मग मीची डोळा देखिला जी कानी मीची ऐकिला. देव नाही, पितर नाही, गंधर्व नाही, यक्ष नाही, किन्नर नाही, भूत मात्र भूतप्रेत नाहीत. ज्यांनी नेहमी परमात्माच डोळ्यांनी पाहिला, परमात्म्याचं चिंतन केलं, परमात्माच ऐकला, मीच मनी भाविला वाणीला वाचा, सर्वांगी सर्वा ठाई मीची नमस्कारीला जिही, दान पुण्यादिके जे काही. सारखंच दान करत राहतो असं नाही, पण जे काही केलं असेल ते माझी आजी मोहरा, माझ्याकडे लक्ष ठेवून, माझ्या करता म्हणून, माझ्या प्राप्ती करता म्हणून असं ज्यांनी केलं, जिनी मातेची अध्ययन केले, सगळं अध्ययन वगैरे केलं पण मला प्राप्त करण्यासाठी म्हणून, कधी अन्य पोथ्या वाचल्या नाहीत. तो मच्छिंद्रनाथांना उद्देशून त्यांच्या सदशिष्यांनी लिहिलेला अभंगानं गुरुजी म्हणतो, एक निरंजन ध्याऊजी दुजे के संग नाही जाऊजी, काही काही झालं तरी जाणार नाही, मी कधी दगड पुजणार नाही, मी कधी झाडाची पूजा करणार नाही, झाडाची पूजा करून झाडाला सतावणार नाही असं म्हणतात. मंदिरात देखील जाणार नाही, तीर्थयात्रा करणार नाही. लक्षात घेऊन की 68 तीर्थ हे घट भीतर माझ्याच आत आहेत ती सगळी असं लक्षात घेईन, आणि तिथं माझे मनोमन सगळे मी धुवून काढेन. मैं ज्योत से ज्योत में ज्योत मिलाऊ जी. मी ज्योतीमध्ये माझी ज्योत मिळवून टाकेन कोणत्याही परिस्थितीमध्ये. द्वैत भाव आणणार नाही मनामध्ये आणि अन्य कुठल्याही भांगडीत कुठल्याही पूजेच्या गोष्टीमध्ये पडणारच नाही. जी मातेची अध्ययन केले जे आत बाहेरी मियाची झाले, आत परमात्म भावानी परिपूर्ण झाले आणि बाहेरही सर्व ठिकाणी परमात्माच आहे अशा दृढ भावानीच ज्यांनी वर्तन केलं, जयांचे जीवित्व सगळं जीवन जोडले मजेची लागी. अहंकारू आहता आम्ही अंगी आम्ही हरीचे भूषा वया लागी. त्यांनी अहंकार देखील अंगी वागवला पण आम्ही हरीचे असं भूषण धरलं. जे लोभी आहे एकची जगी माझे मी लोभे, जे माझे मी कामे सकाम, जे माझे मी प्रेमे. सप्रेम जे माझिया भूली सभ्रम नेणती लोक, जयांची जाणती मजती शास्त्रे. त्यांची सगळी शास्त्र मला जाणतात. ते पितरांना तर्पण करतात तेव्हा देखील त्यांची शास्त्र पितरांना जाणत नाही. देव महाराज म्हणाले ना नाशिकच्या घाटावर कि मी कधी पाप केलं नाही, पापोहन पाप कर्मात्मा पापात्मा पाप संभवा मी म्हणणारच नाही. मी आत्मस्वरूप आहे, मला आत काय आहे ते समजलेलं आहे. मी पुण्यवानच आहे. पुण्यहम पुण्य कर्मात्मा पुण्यात्मा पुण्य संभवा याच्या खेरीज दुसरं मी काही बोलणार नाही असं म्हणाले. ते शास्त्रात काय लिहिलं ते मला माहीत नाही की तर्पण करताना असंच म्हणावं लागतं, मी म्हणणार नाही असं म्हणाले. जयांची जाणती मजची शास्त्रे, मी जोडे जयांचे मी मंत्रे. ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज, ते मरणा ऐलीच कडे मज मिळवणी गेले. पुढे मग मरणी आणिकी कडे जातील केली. अनन्याश चिंतयंतो माम, हे अनन्य होऊन चिंतन करणं आहे असं चिंतन करत जो उपासना करतात त्या नेहमीच युक्त असणाऱ्यांचा योग आणि क्षेम. योग म्हणजे त्यांना देहामध्ये असतानाच अक्षर अव्यय सच्चिदानंद सूक्ष्म आणि अज्ञेय अशी वस्तू प्राप्त होणं याला योग असं म्हणतात. देहधाऱ्याला साधकाच्या बाजूने, कारण देहाच्या ठिकाणी अशा रीतीने अज्ञेय सूक्ष्म अदृश्य अशी वस्तू पाहण्याचं कोणतंही सामर्थ्य नाही. इंद्रिय मन आणि बुद्धींच्या ठिकाणी हे सामर्थ्य नसताना देखील ती वस्तू प्राप्त होणं याला योग असं म्हणतात. आणि असा योग प्राप्त झाल्यानंतर परमात्म्याशी एकरूपता साधल्यानंतर हा बोध सुरक्षित राहणं कायम जपला जाणं याला क्षेम असं म्हणतात. अशा प्रकारचा योगक्षेम त्या नेहमीच युक्त असणाऱ्या अनन्य असणाऱ्या अशांचा मी चालवतो असं भगवंत म्हणतात. मद्याजी जे जाहले ते माझियाची सायुज्य आले, जिही उपचार निश दिधले आपण प्रेमच. आणि मग एक उपचार निशाने आपल्या स्वतःला परमात्म्याला अर्पण कसं करायचं
ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या निरूपणातच पुढच्या श्लोकाची प्रस्तावना करतात. तो उपचार पुढे दिला मग तत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती अर्पण बुद्धी. पत्र पुष्प फल आणि तोय जो भक्तीने अर्पण करतो. आता भक्ती म्हणजे त्या श्लोकाचा संदर्भ आहे अनन्य अनन्याश्चिंतयंतो माम. आपण अनन्य आहोत असं समजणं आणि उपासना देखील करणं, त्या भावनेनी उपासना करणं ही भक्ती. त्याची भक्तीची जी भेट असते ती भक्तीची भेट मी सेवन करतो, कारण तो प्रयतात्मना हा आहे. तो अनन्य आहे, उपासना करतो, त्यांनी आपलं चित्त आवरलेलं आहे आणि उपासना करतो आहे. अशा प्रकारे अगदी सोप्या सोप्या साध्या साध्या गोष्टी पत्र पुष्प फल तोय फूल ना फुलाची पाकळी म्हणतात तसं अगदी साधं साधं आपल्याजवळ आहे ते पण त्याला अर्पण करतो. का अर्पण करतो त्याला? कारण तो म्हणूनच युक्त असतो, म्हणून अर्पण करतो. त्याला दुसरं काही माहीत नाही म्हणून अर्पण करतो, तो दुसरं काही जाणत नाही म्हणून अर्पण करतो. त्याची सगळी शास्त्र मलाच जाणतात, त्याचे सगळे मंत्र मलाच जाणतात, त्याचं सगळं दान माझ्या प्रत्यर्थ होतं म्हणून पत्र पुष्प फल तोय कोणालाही दिलं तरी देखील ते मला दिलं अशा भावनेने तो देतो. याच्यात आपण साधनेचा कोणता भाव धरावा याचं मार्गदर्शन देखील आहेच. आणि अशा प्रकारे एका बाजूने अत्यंत नियत चित्त असलेला म्हणजे भक्तीही आहे, अनन्य भक्तीही आहे आणि उपासनाही आहे. त्याला इथं भगवंतांनी प्रयतात्मना असं म्हटलं. असा पत्र पुष्प फल तोय अर्पण करतोच करतो, पण त्याच्याबरोबर जे जे करेल पत्र पुष्प फल तोय भक्तीने जो अर्पण करतो इथं कोणीतरी अर्पण करतो असं म्हटलेलं आहे. आणि मग पुढे अर्जुनाला उद्देशूनच म्हटलंय, म्हणजे या भगवंतांनी जो उपदेश केला अर्जुनाला तर त्याचं स्वरूप असं अनेक ठिकाणी दिसतं की भगवंत प्रथम तत्व सांगतात. तेव्हा जो अर्पण करतो वगैरे असे शब्द असतात आणि मग थेट अर्जुनाला उद्देशून असं बोलायला लागतात. तसं पुढचा श्लोक लगेच अर्जुनाशीच थेट संवाद साधण्याचा असा आहे. जो तो नाही यत करोशी जे जे करशील, यदश्नासी जो जो भोग भोगशील, यत जुहोशी जो काही होम वगैरे करशील, ददासी यत जे दान इत्यादी करशील, यत तपस्यसी जे काही तप वगैरे करशील ते कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम ते मला अर्पण करून कर. हा श्लोक असंही भगवंतांना सांगता आला नसता का बघा, की जे जे केलं जाईल, जे जे भोगलं जाईल, जे होमिलं जाईल, जे दान केलं जाईल, जे तप केलं जाईल तेही अशा प्रयतात्मना अशा पुरुषाचं मला अर्पण होतं. पण सारखंच असं होतं ते कुठेतरी थेट सांगणं गरजेचंच असतं ना, नाहीतर सारखंच असा पुरुष त्याचं असं होतं, असा पुरुष त्याचं असं होतं, मग तुला काय त्याच्यात? म्हणून तुला आता सांगतो की तू जे जे कर्म करशील ते जाऊ दे, पत्र पुष्प फल तोय आणि प्रयतात्मना आणि भक्त्या, आता तू तसं व्हायचं आहे. आणि त्यांचं पत्र पुष्प फल तोय देखील मला प्राप्त होतं, मी त्याची भक्तीची भेट सेवन करतो, तर आता तू तुझ्या जीवनाचा रोख ठरव. आता तू जी काही कर्म करशील ती मला अर्पण करून कर. त्याच्यामध्ये तू भक्तिपूर्वक अनन्य चित्त होऊन कर्म कर, उपासना म्हणून कर्म कर, अशा रीतीने प्रयतात्मना हा नियत चित्त रहा, कर्म कर आणि मला अर्पण कर असा अर्थ आहे. यत करोशी म्हणजे आम्ही काही करू आणि तुला अर्पण करू. सगळं एकापाठोपाठ एक आहे. आधीच्या श्लोकांचा आधीच्या अर्थाचाही संदर्भ आहे कुठेतरी. म्हणून जे करशील तर ते अनन्य चित्त होऊन माझी उपासना या भावानी कर आणि ते केल्यावरही मला अर्पण कर. नाहीतर करत असताना मी करतो हा अहंकार जो बाधतो, म्हणून अनन्य चित्त हो म्हणजे तो अहंकार बाधणार नाही. उपासना या भावानी कर, कर्म देखील तुझ्या भावानी केल्यामुळे जरा उदात्तता असते आणि जर चांगल्या प्रकारे पूजा भावानी केली तर पूजा देखील परमात्म्याला प्राप्त करून देते. पूजा दिशु अनुराग हा इति पाराशर्य हा. स्वतः व्यासांचं असं मत आहे की पूजेने देखील तो प्राप्त होतो भक्तीच्या योगाने. आणि मग भोग आहेत, होम आहे, दान आहे, तप आहे, हे मला अर्पण करून तू कर. कारण अगदी पत्र पुष्प फल तोये देखील अशा भावनेने मला अर्पण जो करतो त्याच्या भक्तीची भेट मी स्वीकारतो, सेवन करतो. अश्नामी असं म्हटलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर निरूपण करताना कसं सेवन करतो हे सांगण्यासाठी थेट सुदाम्याचंच उदाहरण दिलेलं आहे. आपल्या डोळ्यासमोर यावं म्हणून हे सांगावे काय केली ती तुवाची देखील आपुलिया दिठी मी सुदामाची. सोडी गाठी पवया लागी. पण ते पत्र पुष्प फल तोही आहे तर ते मी कसं घेतो याचं देखील फार सुंदर वर्णन त्यांनी केलंय. खरं आपलं हे झालेलं आहे. तुम्ही असं रंगवून ऐकता की जणू प्रथम ऐकताय. मी तुम्हाला काय काय झालं ते लक्षात आणून देण्यासाठी सांगतोय. पण हे परत परत ऐकण्यासारखंच आहे. बरोबरच आहे तुमचं. निस्सीम भावानी आणि उल्हासानी अर्पण करण्यामध्ये देखील उल्हास पाहिजे. नाहीतर काय करायचंय आले भगवंताचा अर्पण करायचं एकापाठोपाठ एक. हे एक तर कर्मकांडही आहे. हे झाल्यावर ते झाल्यावर ते घ्या एकदा असं सगळं. किंवा या भगवंतांसारख्या मोठ्या लोकांना बोलवायचं म्हणजे खर्चच भारी. म्हणून घ्या एक आता. मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निसे. फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. कशाचंही फळ असू देत भलतयाचे. आंबट उष्टी बोरं असली तरी भक्ती माझ्याकडे दावी. मला देण्यासाठी माझ्या समोर दाखवतो आणि त्यांनी दाखवल्याबरोबर त्याच्या हातातून सुटतील आणि मग माझ्या हातात येतील एवढाही धीर मला राहत नाही. मी दोन्ही हात ओढवी ते फळ नाही त्याचे दोन्ही हात मी ओढून घेतो. आणि दोन्ही हातातून मी फळ जणू काढून घेतो, मग देतो न फेडिता सेवी आदरेसी. आणि ते देठ बाजूला सारायचंय आणि फक्त फळ खायचंय, एवढं देखील देश देखील बाजूला न करता मी ते खाऊन टाकतो. भक्ती करता फूल मज एक मज द्यावे भक्तीच्या नावाने, ते खरं म्हणजे मी त्याचा सुवास घ्यायला पाहिजे तरी मुखीची घाली, पण इतकं आवडतं भक्तिभावाने दिलेलं की मी ते खाऊन टाकतो असं भगवंत म्हणतात. आणि फुलं काय पानची एक आवड ते जाहले ते साजूकही न हो सुकले भलं तैसे. काही अर्पण करायला नाही म्हणून एक सुकलेलं पान कोवळं देखील नाही, पण त्याच्या देण्याच्या ठिकाणी जो सर्व भाव भरलेला आहे आणि भुकेला अमृते तोखे आणि भुकेलेल्या वाटावं की समोर अमृताचं ताट वाढून ठेवलेलं आहे, तैसे पत्रची परी त्याने सुखे आरोगू लागे. ते कोरडं शुष्क वाळलेलं पान देखील मी खाऊन टाकतो असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारे मी सेवन करतो म्हणून तू तुझी कर्म मला अर्पण कर, तुझे भोग मला अर्पण कर, तुझा होम मला अर्पण कर, तुझं दान मला अर्पण कर. करणारे खरं म्हणजे मलाच सगळं अर्पण होत असतं, दुसऱ्या कोणाला अर्पण होतच नसतं. देव वगैरे काही नाहीच, मीच आहे वरिष्ठ, म्हणून मला अर्पण कर आणि तप देखील मला अर्पण कर. कारण प्रत्यक्षात तपाचा भोक्ता मीच आहे. भोक्तारं यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम, ईश्वर सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृत्यसी. पाचव्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. सगळ्या यज्ञ आणि तपांचा भोक्ता तू नाहीसेस, कोणीच नाहीये, मीच आहे. ती देखील मलाच प्राप्त होतात, त्यामुळे जे तप करशील ते देखील भोगेन मीच. तुझ्या देहात फक्त तू ते आचरायचं आहे, पण तुझ्या देहात असणारा परमात्मा रूपाने मीच त्याचं सेवन करणारा असतो. देहभाव ठेवू नकोस म्हणजे झालं. अहंकाराने करू नकोस आणि अहंकाराने अर्पण करू नकोस म्हणजे झालं. अनन्य चित्त हो आणि कर, उपासना म्हणून कर आणि अर्पणही कर. अहंकार शून्य होऊन कर आणि अर्पणही कर. पण प्रश्न असा आहे की अशी कर्म केली, अर्पण बुद्धीने केली तरी कर्म घडली की फळं आली, ही अडचण आहे. एक एक भाग सुटला की कर्ता जो आहे त्या कर्त्याने खूप चांगला भाव मनात धरला आणि कर्म केली. काय भगवंत माझ्याकडून करत आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, तत्वत रामच करता रामच भोगता, कोणताही भाव ठेवला, सद्गुरु कृपेने होत आहेत, सगळं विश्व त्याच्या सत्तेने चाललेलं आहे, मी त्याच्यातलाच एक आहे म्हणून माझी कर्म स्वतंत्र नाहीत, जगडव्या कर्मचक्राचाच मी एक भाग आहे, काही मनात धर, चांगलंच आहे. एका भागातून तर सुखशील, कर्म केली आणि अर्पण केली हे होईल. पण हे अर्पण केल्यानंतर जे समाधान मिळतं ते समाधान फळाच्या ठिकाणी भंग पाहू शकतं, कारण कर्माच्या पाठोपाठ फळ येतच. आणि ते फळ कधी शुभ असेल आणि अशुभ असेल ते अगदी पुष्कळ भगवंताच्या भावनेने केलं. भीष्म सतत भगवत भाव वागवत होते. भीष्म हे महान भागवतांच्या यादीत समाविष्ट केले व्यासांनी, परम भागवत जे आहेत त्यांच्या नामावली भीष्मांचं नाव आहे. भीष्मांनी जी कर्म केली त्या सगळ्या कर्मांनी शुभ परिणाम नाही दिले, याच भावनेनी कर्म केली की वडिलांना वचन दिलं की युवराज्याभिषेक माझा झालेला असला तरी मी युवराज्याभिषेकाचा त्याग करतो, मी युवराज नाही इथून पुढं, मी राजा होणार नाही. तर त्या सत्यवतीचे मत्स्यगंधा तिचे वडील म्हणाले की हा राजा जरी झाला नाही तरी हा मोठा मुलगा असल्यामुळं याची मुलं राजा होणार, मी लग्नच करणार नाही, मला मुलं होण्याचा प्रश्नच येत नाही. भगवत चिंतनामध्ये निमग्न होते, शास्त्रांचा अभ्यास होता, भगवत भक्त होते, याला भीष्म प्रतिज्ञा असं नाव पडलं एवढी मोठी प्रतिज्ञा झाली. पण या प्रतिज्ञेपोटी त्यांना जी कर्म करायला लागली ती अगदी भगवत स्मरणपूर्वक जरी केली तरी कोणाला पाठिंबा द्यायला लागला. एवढंच नव्हे तर माझ्या संरक्षणाखाली नेहमी कुरुंचं राज्य असेल, मी इच्छामरणी राहील, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कुरुंच्या राज्याला धक्का लावण्याचं सामर्थ्य कोणाच्या ठिकाणी नसेल, मी त्याचं संरक्षण करीन. कुरुंच्या बाजूने युद्धात उतरायला लागलं ना, जो सिंहासनस्थ राजा होता त्या राजसिंहासनाला बांधलं गेलं ना या प्रतिज्ञेमुळं. काय झालं या प्रतिज्ञेमुळं? म्हणून तुम्ही जी काही कर्म कराल, कितीही चांगली भावना मनात धरून तुम्ही जे काही कराल त्याचे अंतिम परिणाम काय होणार आहेत कोणाला माहिती आहे? तुम्हाला नंतर काय काय करायला लागणार आहे कोणालाच अंदाज नाही आहे. किती क्लेश असतील काही कल्पना आपल्याला येते का बघा, की भीष्मांसारखा महापुरुष भगवत भक्त व्यास देखील ज्यांना ज्ञानी म्हणून मानतात असे सर्व आर्यावर्तात अत्यंत वंदनीय असे, ज्यांनी अधर्म केलाच नाही असे भगवंतांचे चाहते श्रीकृष्णांना ते परमात्मा आहेत असं समक्ष जाणणारे, श्रीकृष्ण चिंतनामध्येच धन्यता मानणारे आणि स्वतः श्रीकृष्ण ज्या बाजूला आहेत त्याच्या विरुद्ध बाजूला उभं राहायला लागत आहे, ज्या बाजूला उभं राहायला लागत आहे तर ती मंडळी काय गुणांनी युक्त आहेत हे सगळं माहिती आहे. केवढी अडचण आहे, त्यामुळे यत करोशी ते पुष्कळ अनन्यास चिंतयन तो माम असंच होतं, उपासना होती, युक्त झालेले होते, निवत चित्त झालेले होते, अर्पण बुद्धी देखील होती, त्यामुळे कर्ता भाव नव्हता पण फळं होतीच की अशी अडचणी जाणणारी गोष्ट आहे. म्हणून एवढं जरी केलं तरी प्रत्येक वेळेला शुभ परिणाम होईल होईलच असं सांगता येत नाही, तर कोण म्हणेल प्रतिज्ञा मोडायला काय हरकत होती, मग आदर्श राहत नाहीत, मग त्यांचं नाव कोणी घेतलं देखील नसलं. मग काय प्रतिज्ञा घेता येतात मोडता येतात, शब्द दिला जातो मोडला जातो. असा एक विनोदी आखला होता त्याच्यात असं होतं की तो असं म्हटलं होतं रडू नको ना ती रडू नाही तर काय करू ती दिलेला शब्द मोडलास तो अजून एक देतो असं असतं काय कुठं म्हणून भीष्मांचं नाव म्हणून आपण घेतो ना प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा का म्हटलं याच करता म्हटलं ना पण असं करून देखील काय परिणाम झाले सतत प्रेम एकांवर आणि राहायला लागतो दुसऱ्यांबरोबर अशी परिस्थिती निर्माण झाली पण भगवत चिंतनामध्ये राहिले अर्पण बुद्धीनेच केलं जे काही करत होते त्याच्यातून पोचलं काय जात होतं वेळीवेळी रोखलं असतं तर करता येत नव्हतं अर्थस्थ पुरुषोदासा जीवनाचा जो परम अर्थ आहे त्याच्याकरता पुरुषांनी नेहमी दास होऊन राहावं ते जर प्राप्त करायचं असेल मी माझं स्वधर्म कर्तव्य कर्म करायला हवं मी आता दास होऊन राहील परमार्थाचा असाही अर्थ कोणी कोणी घेतात की पैसा होता म्हणून धृतराष्ट्राकडे भीष्म राहिले काही कारण नव्हतं तसं असा अर्थ करणं म्हणजे भीष्मांवर मोठा अन्याय आहे पण तोही अर्थ केला गेला भीष्मांच्या चरित्राकडे पाहून ही नामुष्कीच आहे पण तरी तेच वागवलं अशुभ फळं प्राप्त झाली त्यांच्या कर्मांची फळं अशुभ प्राप्त झाली समाजाला देखील झाली प्रतिज्ञा घ्यायला लावल्या दुर्योधनानी तुम्ही नीट लढत नाही आहात असं म्हणायला लागले त्यामुळे त्या वयात जे आपण म्हणतो ना एखादा मनुष्य म्हणतो की मी 50 आता मला उमेदवारी करायची 25 ठीक होतं तसं 150 भीष्म पराक्रम तुमचा काही आहे की नाही दाखवा असं कोण म्हणतं नातू म्हणतंय आणि त्या शब्दाखर तर केवळ मोठा पराक्रम करून दाखवीन म्हणायची वेळ आली पण अशी अशुभ फलं मिळत असताना देखील कर्मबंधात तू सापडणार नाहीस असं भगवंत म्हणतात काय म्हणतात ते बघा शुभफलांबद्दल मी काही निरूपण नाही करत शुभाशुभ फलैही एवं मोक्षसे कर्मबंधनैही मला अर्पण बुद्धीने केलंस ना तू त्याच्यात सापडणार नाहीस तू मुक्तच होशील मामांची मामा एक गोष्ट सांगत असे पूर्वीया कॉलेजमध्ये प्रिन्सिपल असताना फॉर्म फी भरण्याचा शेवटचा दिवस त्याच्या आधी 2 एक मुलगा आला तो म्हणाला की माझे वडील दिल्लीला असतात मी मुंबईत शिकतोय मी त्यांना 8 तार केली पैसे पाठवून देण्यासाठी फॉर्मचे पण पैसे आले नाहीयेत अजून 2 राहिलेत ते म्हणाले की 2 राहिलेत येतील बघू शेवटच्या दिवशी आला म्हणाला की अजून पैसे आले नाहीत तर क्लिनिकल वर्क काय जे असतं तोपर्यंत तुझे घेऊ म्हणाले काय 2 त्याच्यानंतर काम चालतं आणि मग युनिव्हर्सिटीकडे सगळं पाठवायचं असेल काय जो स्टिप्युलेटेड पिरियड असेल तोपर्यंत दे तोपर्यंतही पैसे आले नाहीत परत आला ते म्हणाले की आता आम्ही काहीच करू शकत नाही आता याद्या युनिव्हर्सिटीकडे आणि पैसे पाठवायची वेळ आली त्याला फॉर्म वेळेवरी न फॉर्म फी भरून फॉर्म न भरल्यामुळे परीक्षेला बसता आलं नाही मामा हा प्रसंग विसरूनही गेलेले होते कारण प्रिन्सिपॉलच्या जीवनामध्ये असे प्रसंग वारंवार येत असतील एकदा पुण्याहून मुंबईला चाललेले असताना रुईया कॉलेज जेव्हा दिसलं तेव्हा मामांच्या शेजारची व्यक्ती म्हणाली की मामा तुमचं कॉलेज तेव्हा समोर बसलेला एक माणूस म्हणाला की हे कॉलेज आणि त्या कॉलेजमधला तो मॅड प्रिन्सिपॉल, नाव काढू नका त्या कॉलेजचं. तेव्हा मामा म्हणाले की झालं काय. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या मुलांनी मला ताड केली ती, पण मी टूर वर होतो, मी येईपर्यंत मला पत्ता नव्हता, पण तोपर्यंत फॉर्म भरण्याची सगळी मुदत उलटून गेलेली होती. त्याची कोणतीही सोय प्रिन्सिपॉलनी केली नाही आणि त्याला परीक्षेला बसता आलं नाही, पण इथपर्यंत सगळं नियमानी जरी झालं तरी देखील त्याचा त्या मुलाच्या मनस्थितीवर परिणाम झाला, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि अजून आम्ही ते भोगतोय. तुमच्या प्रत्येक कर्माचा परिणाम ईश्वर स्मरणपूर्वकच रोज प्रिन्सिपॉलच्या खुर्चीत बसत होते की नव्हते, होते. संत होते की नव्हते, होते. पण प्रत्येक कर्माचा परिणाम हा शुभ होईलच असं नाहीये. या भगवद्गीतेचे अधिकारीच होते, पण म्हणून मामा त्या कर्मबंधनात अडकले का तर नाही. त्याचं फळ अशुभ मिळालं. जे अशुभ फळ निर्माण झालं ते फळ देखील अडकू शकलं नाही. कधी कधी अशुभ फळ स्वतःलाच मिळतं, जसं भीष्मांनाच मिळालं, किंवा दुसऱ्यालाही मिळतं. तुम्ही केलेल्या कर्माचं फळ अशुभ पद्धतीने दुसऱ्या देखील मिळू शकतं, पण दोन्ही परिस्थितीमध्ये तू कर्मबंधनातून मुक्त केला जाशील. अर्जुनाला उद्देशून थेट चाललंय आता, शुभाशुभ फलैहि एवं मोक्षसे कर्मबंधनैहि. कर्मबंधांतून तू मुक्त केला जाशील. कोणाकडून केला जाशील तर माझ्याकडून केला जाशील असं भगवंत म्हणतात. केला जाशील अशी शब्दयोजन आहे. कारण काय तर तू संन्यास योग युक्तात्मा होऊन राहिलेला आहेस, त्यामुळे तू मुक्त होशील. माम उपैष्यसी, मला येऊन मिळशील. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की आता संन्यास युक्तात्मा म्हणजे काय आणि योग युक्तात्मा म्हणजे काय हे आपण पुढच्या वेळेला बघू. तेच आत्ता म्हणून हे प्रवचन संपवायची वेळ आली. याचं कारण एक महिना मध्ये गेला एक, खरं म्हणजे तुमच्यापेक्षा मला देखील तो पेस घेण्यासाठी, त्या वेगावर येण्यासाठी, त्या अर्थावर येण्यासाठी म्हणून हे बोलायला लागलं. पण असंही होतं की हे परस्पर चिंतन करून याच्या पुढे बोललो असतो तर याच्या आधीचं निरूपण जर यदा कदाचित तुमच्या विस्मरणात गेलं असतं तर पुढचं नीट कळलंच नसतं. संन्यास युक्तात्मा, योग युक्तात्मा, संन्यास योग युक्तात्मा असा तू त्यामुळे कसा होशील, संन्यास म्हणजे काय, योग म्हणजे काय, संन्यास योग युक्तात्मा म्हणजे काय, ते झाल्यावर विमुक्त कसा होईल आणि मलाच येऊन कसा मिळशील पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य सिद्धनम्. ओम शांति शांति शांति.